हरे कृष्णा
सर.
आजच्या शनिवार सत्संग कार्यक्रमामध्ये सर्व श्रोता भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर गेल्या 2 दिवसापासून विशेष उत्सवाचं आयोजन किंवा साजरा होत आहे, तो म्हणजे झुलन यात्रा उत्सव. अतिशय महत्वपूर्ण उत्सव आहे हा. तर श्री राधा गोविंद देव यांच्या समक्ष मला भगवंतांचं गुणगान करण्याची संधी इथं सर्व वरिष्ठ भक्तांनी उपलब्ध करून दिली, तर माझं परम सौभाग्य आहे. तर आपण भारतामध्ये सर्वांना परिचित असेल, आपण बरेचसे उत्सव साजरा करत असतो, परंतु अनेक उत्सवांमध्ये कर्मकांड किंवा भोगविलास फार मिश्रित असतो. परंतु शुद्ध भक्तीच्या भावनेने युक्त असे जे उत्सव आहेत, ते सर्व उत्सव शिल प्रभुपादांसारख्या शुद्ध संतांच्या आशीर्वाद आणि कृपेने आपल्या सर्वांना साजरा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर आपण पाहतो आपल्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे उत्सव होतात, तर त्या उत्सवामध्ये अजिबात कर्मकांडाचा लवलेश नाही किंवा कुणाचाही त्या ठिकाणी स्वार्थी हेतू नाही. तर या उत्सवांचा एकमेव उद्देश आहे की आपण अधिकाधिक भगवंतांपर्यंत उन्नत व्हावं, भगवंतांकडे जाण्याची ओढ निर्माण व्हावी, या सर्व गोष्टींचा उद्देश या उत्सवामागचा असतो. विशेष रूपाने आपण कित्येक जन्मांपासून भगवंतांना विसरलेलो आहोत आणि या उत्सवांच्या माध्यमाने आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो, भगवंतांच्या लीलांचं गुणगान करू शकतो आणि पुन्हा आपण जे आपलं खरं धाम आहे गोलोकवृंदावन धाम, त्या धामाची आपण पुन्हा प्राप्ती करू शकतो. तर हा जो झुलन यात्रा जो उत्सव आहे, हा भगवंतांच्या लीलेमधला अत्यंत गुह्य विषय आहे आणि गुह्य विषयामधले देखील अत्यंत गुह्य विषय. तर माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीला या ठिकाणी बसून भक्त लोकांची फार मोठी कृपा आहे. माझी योग्यता नाही या सर्व गुह्य विषयावर चर्चा करण्याची, पण माझं देखील राधा गोविंदजींवर प्रेम आहे, या नात्याने मी त्यांची कथा आणि त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करेल. तर भगवंत आणि गुरु महाराज मला शक्ती देवो. तर सर्व भक्तांना निवेदन आहे माझं की ही जी भगवंतांची दिव्य लीला आहे, ही लीला फक्त आस्वादन करायची असते. विशेष करून आपण पाहतो भारतामध्ये भगवंतांचे प्रमुख जे 2 अवतार आहेत हे खूप प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे पहिला म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आणि दुसरा भगवान श्रीकृष्ण. तर प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतार झालेला आहे भगवंतांचा, आणि दुसरा जो अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा हा लीला पुरुषोत्तम म्हणून अवतार झालेला आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम मध्ये प्रभू रामचंद्रांनी जे आपलं दैनंदिन जीवनामध्ये लागू होणारी जी तत्व आहेत, त्यांचे लीलेतून त्यांनी खूप सारं शिकवलेलं आहे आपल्याला. त्याग कसा करायचा, इतर भक्तांची कशी सेवा करायची, कसं एक क्षत्रिय म्हणून कर्तव्य दक्ष असायला पाहिजे, एक राजा म्हणून कसं जनतेची सेवा केली पाहिजे, या अनेक कर्तव्यांचं भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी आपल्याला आदर्श दाखवलेला आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या लीला आपल्याला अनुकरण करायच्या नाहीयेत. तर भगवान श्रीकृष्णांनी जे गीता आणि भागवत या वैदिक शास्त्रामध्ये जे उपदेश केलेले आहेत, त्या उपदेशांच्या आधारावर आपलं जीवन असलं पाहिजे. आणि भगवंतांच्या ज्या लीला आहेत श्रीकृष्णांच्या विशेष करून, त्या लीला फक्त आस्वादन करण्यासाठी आहेत, रस घेण्यासाठी. म्हणून मुहुरहो रसिका भुवी भावुका ग्रंथराज श्रीमद भागवताची जेव्हा सुरुवात होते तेव्हा व्यासदेव श्रोत्यांना आमंत्रित करतात की जो प्रामाणिक श्रोता आहे तो या कथांमध्ये रसपान करू शकतो आणि रसपान करून आपली जी स्मृती आहे ही स्मृती पुन्हा भगवंतांच्या स्मरणामध्ये लावून भगवंतांना प्रसन्न करून आपण पुन्हा भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो. तर या लीलेमध्ये विशेष करून फार दिव्य विषयाची चर्चा आहे ही. तर भगवान श्रीकृष्ण सुरुवातीला आपण थोडं तात्विक चर्चा करू, कारण शिल प्रभुपादांचे जे ग्रंथ आहेत, ग्रंथ वाचताना प्रामुख्याने 2 गोष्टींचं अधिक वर्णन येतं. ज्या ठिकाणी अधिक लीलांचं विस्तारित वर्णन आहे त्या ठिकाणी प्रभुपाद थोडं तत्वज्ञानाचा विचार करून तात्पर्य लिहित असतात, कारण तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद तत्वज्ञान का लिहितात, कारण तत्वज्ञान विरहित लीला म्हणजे एक सहजिया भाव किंवा त्याच्यामध्ये भावुकता येऊ शकते, किंवा थोडंसं मनोरंजन होईल, तर मनोरंजन तर टी व्ही पण करते, मोबाईल पण करतो, आपल्याकडे असणारे सर्व साधनं करतात, परंतु भगवंताची कथा ऐकण्याचा उद्देश मनोरंजन नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांची लीला विरहित तत्वज्ञान म्हणजे मेंटल स्पेक्युलेशन, केवळ तर्कवाद असतो. केवळ फिलॉसॉफीची चर्चा करणे एक तर्कवाद होऊन जातो, त्याच्यामध्ये काही उत्साह रस निर्माण होत नाही. आणि केवळ लीलांची चर्चा करणे याच्यामध्ये देखील सहजिया भाव येऊ शकतो. म्हणून भगवंतांच्या ज्या लीला आहेत या लीला अतिशय दिव्य आहेत हे समजण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तत्वज्ञान समजून घेणं महत्वाचं आहे. या लीला करणारा व्यक्ती कोण आहे जर हे नाही समजून घेतलं तर त्या लीला पण आपण अतिशय सहज घेऊ आणि जो आस्वादन करण्याचा जो मूड आहे तो मूड आपण प्राप्त करू शकत नाही. आणि हृदय जितकं शुद्ध व्हायला पाहिजे ते होणार नाही. म्हणून श्रील प्रभुपादांच्या ग्रंथामध्ये तत्वज्ञान प्लस लीला म्हणजे आत्मरंजन होतं आणि हे आत्मरंजन आपल्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे. तर लीला प्लस तत्वज्ञान म्हणजे आत्मरंजन होत असतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे कोणी साधारण व्यक्ती नाहीयेत. तर भागवतम मध्ये सुत गोस्वामी फार सुंदर वर्णन करतात की यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुनवंती दिव्यस्थवैर वेदे सांग पदक्रम उपनिषदैर गायंती यम सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंती यम योगिना यशांतम न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. तर या श्लोकामध्ये सुत गोस्वामी सांगतात की हे जे श्रीकृष्ण आहेत, जे श्यामसुंदर आहेत, हे श्यामसुंदर कोणी साधारण नाहीये. तर या श्रीकृष्णांचं गुणगान साक्षात ब्रह्मा, यम ब्रह्मा वरुणेंद्र, वरुणदेव, इंद्र, चंद्र, शिवजी हे देखील भगवंतांची पूजा करतात. आणि भगवान श्रीकृष्णांच्या भयाने या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सूर्य प्रकाशित होतो, चंद्र प्रकाशित होतो आणि सर्व जीवांचं पालन पोषण होत असतं. आणि अशा भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत. प्रत्यक्ष भगवंतांना कार्य करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा भगवंत इच्छा करतात तेव्हा त्यांच्या सर्व शक्तीने सर्व काही कार्य होत असतं. तर असा हा भगवंत जे आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्यापासून सुखदेव गोस्वामी भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामध्ये म्हणतात की येते चान्स कला पुंसा कृष्णस्तू भगवान स्वयं. जे भगवंतांपासून आलेले जे काही अवतार आहेत हे सर्व भगवान आहेत, परंतु स्वयं भगवान हे श्रीकृष्ण आहेत. म्हणून जे गोलोकवासी जे श्रीकृष्ण आहेत ते साक्षात श्रीकृष्ण आपली नित्य शक्ती श्रीमती राधाराणीची आणि नित्य पार्षद भक्तांच्या सोबत या पृथ्वीवर भौम वृंदावनमध्ये प्रकट होत असतात. आणि या ठिकाणी प्रकट होऊन भगवंत सुंदर लीला करतात. तर अनेक आचार्य विशेष करून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की माझा अवताराचा उद्देश काय, मी कशासाठी येतो. या ठिकाणी भगवंत सांगतात की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. फार प्रसिद्ध श्लोक आहे हा. परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो आणि धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. आणि विनाशाय च दुष्कृताम, दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी येतो. परंतु भक्त सांगतात की प्रभू तुम्ही प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही, तुमचा एक शुद्ध भक्त सुद्धा संपूर्ण जगामध्ये धर्म स्थापना करू शकतो. ते म्हणजे श्रील प्रभुपादांसारखे भक्त. साधूंचं रक्षण तर त्या साधूंचं भजनच त्यांचं रक्षण करतं. त्यांची जी तुमच्या नामावर जी निष्ठा आहे, जसं हरिदास ठाकूरांसारखे भक्ताचं रक्षण प्रभू रामच्या श्रीकृष्णांच्या नावाने केलं. आणि राहिलं विनाश आहे दुष्कृताम, या दुष्ट लोकांचा विनाश तुमची प्रकृती त्यांना फटका देऊन त्या लोकांना सुनामी, भूकंप, महामारी यासारख्या शस्त्र अस्त्र वापरून प्रतिकार करून प्रकृती यांचा बॅलन्स करत असते. तर या सर्व गोष्टी तुमच्या शक्तीने होत असतात, परंतु तुम्हाला प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. तर मग स्वयं सुखदेव गोस्वामी भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन करतात की भगवंत का येतात. हे ऍक्च्युली वास्तविक भगवंतांचं येण्याचं कारण आहे. सुखदेव गोस्वामी सांगतात की अनुग्रहाय भक्तानां मानुषीं देहमासितः. भगवंत एक माणूस सदृश रूप धारण करून या भौतिक जगामध्ये अनुग्रह भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंत या जगामध्ये येतात. आणि भजते तादवशी क्रीडा, जो व्यक्ती अशा भगवंतांच्या लीलांचे श्रवण करतो, कीर्तन करतो किंवा कथन करतो, या श्रुत्वा तत्परो भवेत, तो एकाच जन्मामध्ये त्या भगवंतांची प्राप्ती करत असतो. तर या भगवंतांची अशी महानता आहे. तर असे भगवंत या जगामध्ये अवतरित होत असतात आणि त्यांची जी शक्ती आहे, भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी प्रमुख तीन शक्तींचं अधिक वर्णन येतं. एक संवित, संदिनी आणि लहादिनी. तर त्यापैकी जी लहादिनी शक्ती आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आनंद देणारी जी शक्ती आहे, ती म्हणजे स्वयं राधाराणी आहे. आणि अशा शक्तीसोबत भगवंत जसं आपल्यासोबत नित्य रूपाने छाया विराजमान असते, आपण आपल्या सावलीला त्यागू शकत नाही, तसं भगवंत त्यांच्या शक्तीबरोबर नित्य रूपाने विराजमान असतात. म्हणून भगवंताच्या अशा अनेक शक्ती आहेत ज्या भगवंतांच्या आज्ञेने कार्य करतात, परंतु अशी एकमेव शक्ती आहे जी शक्ती भगवंतांना आपल्या आज्ञेने कार्य करायला भाग पाडते, ती म्हणजे श्रीमती राधाराणी. आणि यांचा जो प्रेमाचा उत्कट भाव आहे, जो उच्च लीलेचा भाव आहे, तो म्हणजे भगवंतांच्या दिव्य लीला. आणि त्यापैकी ही एक झुलन यात्रा ही एक लीला आहे. तर ही झुलन यात्रेचं वर्णन खास विशेष करून भागवतमध्ये तर दिसलं नाही मला वाचताना, किंवा अन्य ग्रंथांमध्ये पण इतर वर्णन नाही, परंतु आपल्या आचार्यांच्या परंपरेमध्ये एक वैष्णव आचार्य होऊन गेलेत, ते म्हणजे कवी कर्णपूर गोस्वामी यांनी लिहिलेला एक आनंद वृंदावन चंपू नावाचा ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये अतिशय शेवटची लीला म्हणजे झुलन यात्रेची लीलेचं त्यांनी वर्णन केलं, अतिशय सुंदर वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर हे जे कवी कर्णपूर आहेत यांचा थोडक्यात परिचय सांगतो. तुम्हाला सर्वांना माहीत असेल श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये शिवानंद सेन नावाचे एक भक्त होते, जे सर्व भक्तांना बंगालमधून जगन्नाथपुरीला दर वर्षी आणायचे. आणि त्या शिवानंद सेनांचे जे तीन पुत्र होते, त्यापैकी जे लहान सर्वात शेवटचे पुत्र म्हणजे परमानंदपुरी होते. आणि हेच परमानंदपुरी जेव्हा भगवंतांचं काव्य भगवंतांचं स्तव करायला लागले, गुणगान करायला लागले, तेव्हा वैष्णव समुदायाने त्यांना एक सुंदर पदवी दिली, म्हणजे कवी कर्णपूर नावाने ते प्रख्यात झाले. भगवंतांच्या लीलांवर ते काव्यत्व करायचे. तर त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये झुलन यात्रेचं वर्णन आहे. तर वर्णन या प्रकारे आहे. सर्व भक्तांना मी सुरुवातीला या लीलेची फलश्रुती सांगतो, जेणेकरून तुम्ही मनामध्ये धैर्य ठेवा. याच्यामध्ये भगवंतांच्या लीलेमध्ये तर्क अजिबात चालू शकत नाही प्लीज, कारण भगवंतांची लीला ही अत्यंत मनोहारी आहे. याच्यामध्ये फक्त आपण रसास्वादन करायचं आहे आणि आपलं आत्मरंजन करून या जगातून निघून जायचं आहे आणि पुन्हा भगवंतांना प्राप्त करायचं आहे. तर भागवतम मध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की या लीलेमध्ये भगवंतांच्या रासलीलांसारख्या लीलेमध्ये जो या भौतिक जगामध्ये एका स्त्री पुरुषामध्ये जे आकर्षण असतं कामभावनेद्वारे, तसं आकर्षण यांच्यामध्ये अजिबात नाही. तर यांच्यामध्ये शुद्ध प्रेमाचं आदान प्रदान आहे. म्हणून शुकदेव गोस्वामी सांगतात, जो कोणी या लीलांचं स्मरण करतो, श्रवण करतो, त्याच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होतो. जर श्रद्धेने श्रवण कीर्तन केलं तर बदल दिसून येतो. शुकदेव गोस्वामी सांगतात की विक्रीडितं ब्रजवधूभिरिदं च विष्णो श्रद्धान्विता नो शृणु वर्णयेद्य भक्तिं परां भगवती प्रतिलभ्य कामान रुद्रोगमाश्वपहिनो चिरेन धीरः. फार सुंदर श्लोक आहे. विक्रीडितं ब्रजवधूभिरिदं च विष्णु, भगवान श्रीकृष्णांबरोबर ज्या गोपींनी क्रीडा केलेल्या आहेत, ज्या लीला केलेल्या आहेत, जो श्रद्धेने या कथांचं श्रवण करतो, रुद्रोगमाश्व पहिनो चिरेन धीरा, तत्काळ त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न होते आणि त्याच्या हृदयामध्ये जन्मोजन्मीची जी काम आसक्ती आहे ती नष्ट होऊन जाते आणि त्याला इतकं हलकं वाटायला लागतं, तो खूप सुंदररित्या भक्तीमध्ये प्रगती करत असतो. तर हे शुकदेव गोस्वामी सांगतात, जो कोणी धैर्याने श्रद्धेने या लीलांचं श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये हा बदल घडून येतो. तर शक्ती आणि शक्तिमान हे अतिशय दिव्य स्तरावर आहेत, ते राधा कृष्ण दोन्हीही या जगामध्ये प्रकट होत असतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये ते राधा तत्व सांगताना सांगतात की राधा कृष्ण एका आत्मा दुई देहधरी अन्योन्य विलास रस आस्वादन करी. प्लीज बंद करायला सांगले का? राधा कृष्ण एक आत्मा दुही देह धरी अन्योन्य विलास रस आस्वादन करी. राधा आणि कृष्ण एक आत्मा आहेत, यांच्यामध्ये भेद नाही, परंतु त्यांनी एका देहातून विस्तारित रूप केलेलं आहे. राधा कृष्ण एक आत्मा दुई देह धरी, दोन देह त्यांनी स्वीकारलेले आहेत. का? अन्योन्य विलास रस, दोघांच्या मध्ये रसाचं आस्वादन करण्यासाठी हा लीलांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. तर लीला या प्रकारे सुरुवात होते. भगवंत हे लीला पुरुषोत्तम असल्यामुळे कवी कर्णपूर फार सुंदर वर्णन करतात. एकदा भगवान श्रीकृष्णांची रासलीला झाल्यानंतर एक दिवस श्रीकृष्णांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली की मला झुलन उत्सव करायचा आहे, झुल्यावर मला बसायचंय माझी अंतरंग शक्ती राधाराणी सोबत. जेव्हा भगवंतांनी अशी इच्छा केली त्यावेळीच भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत या सर्व कार्यरत झाल्या. म्हणून शक्ती इतक्या भगवंतांवर प्रेम करतात की त्यांच्या मनातला भाव जाणतात. आणि विशेष करून वृंदावनमध्ये योगमाया नावाची एक शक्ती आहे जी संपूर्ण लीलेचं आयोजन करत असते. योगमायाद्वारे तुलसी महाराणीला आज्ञा केली जाते आणि तुलसी महाराणी संपूर्ण वृंदावनमध्ये व्यवस्थापन करत असते. कशाचं? लीला घडवून आणण्याचं, लीलेसाठी योग्य अशी सामग्री वातावरण निर्माण करून घेण्याचं. आणि ही तुलसी महाराणी वृंदावनमध्ये एक गोपीच्या रूपामध्ये निवास करत असते. आणि ही तुलसी महाराणीच्या हाताखाली 12 वनदेवी आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की वृंदावनमध्ये 12 वन आहेत. काही वन यमुनेच्या पश्चिमेला, काही पूर्वेला आहेत. तर या प्रत्येक वनाची एक अधिष्ठात्री देवता आहे, ती म्हणजे वनदेवी. आणि ह्या वनदेवी आपापल्या वनाचं रक्षण करत असतात आणि त्या वनामध्ये श्रीकृष्ण नित्य रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी लीला करत असतात. तर तुलसी महाराणीचे जे काही पोपट आहेत त्याच्यासोबत निवास करणारे, हे सर्व पोपट संपूर्ण वृंदावनमध्ये सर्व भक्तांना ही बातमी सांगतात की या ठिकाणी यावेळीस अशी अशी लीला होणार आहे. तर सर्वांना एक मेसेज पाठवला जातो पोपटांच्याद्वारे आणि सर्व भक्त अतिशय उत्साह आणि आनंदी होतात. आणि त्या ठिकाणी तुलसी महाराणी आपल्या सखींच्या सोबत त्या वृंदावनामध्ये एका वनामध्ये सुंदर लीलेसाठी एक दृश्य निर्मिती करते. तर ते दृश्य या प्रकारे असतं, हरिचंदन नावाचे 4 वृक्षाची निर्मिती करतात. तर ते वृक्ष काही काळामध्येच उंच वाढतात आणि वाढल्यानंतर इतके विस्तीर्ण होतात, वाढल्यानंतर ते सर्व वृक्ष एकमेकांच्या मध्ये फांद्या अडकवतात आणि सुंदर छतासारखं वातावरण निर्माण करतात. आणि त्या वृक्षाला, त्या वृक्षामध्ये झुला बांधला जातो. आणि हा झुला इतका सुंदर सजवलेला असतो, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीला विराजमान करण्यासाठी सुवर्ण कांचन वेदी बनवली जाते. त्या कांचन वेदीवर सुंदर मुलायम वस्त्र परिधान अंथरलं जातं, त्या वस्त्राला सुंदर डिझाईन असते आणि त्या झुल्याला सोन्याने सळवलेल्या सजवलेल्या साखळ्या असतात, दोर असतात. आणि भगवंतांना झुला देण्यासाठी रेशमी वस्त्राचं या ठिकाणी त्या झुल्याला बांधलेलं असतं. असा सुंदर झुला सजवलेला असतो, पुष्प वेलींद्वारे तो झुला सजवला गेलेला असतो. आणि त्या ठिकाणी ते जे वृक्ष होते हरिचंदन नावाचे वृक्ष, या वृक्षांना सुंदर फुलांचा बहर लागतो आणि सुंदर त्यांच्या पानांच्या मधून वरून चंद्रप्रकाश, पूर्ण फुललेला जो चंद्र होता त्या चंद्रप्रकाशाने त्या वृक्षांच्या पानांमधून जो प्रकाश खाली पडत होता, असं वाटत होतं की संपूर्ण पांढरा शुभ्र तांदूळ जो असतो, राईस चावल, तर त्या तांदळाची रास पसरलेली असं वाटत होतं. आणि ती पांढरी शुभ्र रास पाहून सर्व वनातल्या हरिण त्या ठिकाणी येतात आणि त्यांना वाटतं की या ठिकाणी काहीतरी धान्य आहे खाण्यासाठी, तर त्या जातात तर त्यांना त्या फसवल्या जातात त्या ठिकाणी. तर कवी कर्णपूर म्हणतात की हरणांची पण एक लीलेमध्ये सहभाग घेण्याची एक पात्र आहे. तर त्यांच्यामध्ये संभ्रमित रसभाव जागृत झाला, म्हणजे त्या हरिण फसल्या असं नाही, तर त्या हरणांची त्या लीलेमध्ये एक शोभा देण्याचं कार्य होतं. त्यानंतर सुंदर ते वातावरण निर्मिती झालेली असते. त्या ठिकाणी सुंदर कर्पूर दीप आणि धूप पेटवला जातो, त्याद्वारे संपूर्ण वातावरण सुगंधित होतं. आणि असं सुंदर वातावरण पाहून, तर वातावरण तर निर्मिती झालेली आहे, सुंदर डेकोरेशन झालेले त्या ठिकाणी, पण दर्शनार्थी अजून आलेले नाहीत. तर दर्शनार्थी म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीला सर्व देवता येतात आणि सर्व देवता आकाशमार्गाने गंधर्व, चानर, किंद्र, इंद्र, चंद्र, वरुण, ब्रह्मा, शिव असे मोठमोठे देवी देवता आपापल्या भाऱ्यांसह सुंदर वस्त्र अलंकार परिधान करून आपापल्या विमानामध्ये त्या वृंदावनमध्ये प्रवेश करतात. आणि आकाशामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम होते विमानांची आणि सर्व देवता खाली येतात, सुंदर वाद्य घेऊन येतात. काही देवतांच्या हातामध्ये बासरी आहे, काही देवतांच्या मध्ये मृदंग आहे, टाळ आहे, आणि त्याद्वारे भगवंतांचं गुणगान करत ते त्या भूमीवर येतात आणि भगवंतांचं कीर्तन गाऊ लागतात. आणि त्या ठिकाणी इतकी सारी सेवा आणि सर्व गोपींची गडबड चालू आहे. काही गोपी फुलं आणतायत, फळं आणतायत, भगवंतांचा झुला सजवतायत, सुंदर वातावरण निर्मिती करतायत. आणि हे सर्व चालू असताना देवतांना पण ती सेवा करण्याची इच्छा होते. आणि जेव्हा ते सेवा करण्याची इच्छा होते तेव्हा ती तुलसी महाराणीशी थोडी मैत्री करतात, फ्रेंडशिप करतात, म्हणतात की हे महाराणी आम्हाला पण काहीतरी सेवा द्या. मग त्या विनंतीला मान देऊन तुलसी महाराणी त्या सर्व मोठमोठ्या पदस्थ देवतांना भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त करते. तर हा तुलसी महाराणीचा भाव आहे. जो कोणी तुलसी महाराणीची सेवा करतो तो नित्य रूपाने श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न होत असतो. आणि सर्व देवता त्या ठिकाणी भगवंतांची सेवा करतात, भगवंतांचं गुणगान गातात. आणि काहीच वेळामध्ये त्या ठिकाणी सुंदर पोपट आणि पक्षी त्या वृक्षावर विराजमान होतात आणि ते पक्षी देखील आपल्या भाषेमध्ये भगवंतांचं गुणगान गात असतात. आणि त्या ठिकाणी हरिणी येतात, हरिणी पण भगवंतांचं गुणगान गाण्यासाठी त्या ठिकाणी येतात. काही मोर येतात त्या ठिकाणी आणि हे सर्व सुंदर वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि त्या वातावरणामध्ये थोड्याच वेळामध्ये भगवंतांचे जे प्रिय भक्त आहेत ते म्हणजे गोपी, त्या गोपींचा प्रवेश होतो. असं वर्णन केलं जातं की ह्या गोपी कोण होत्या. कवी कर्णपूर म्हणतात की इतक्या हजारो गोपी, असं म्हटलं शतकोटी गोपी त्या लीलेमध्ये प्रवेश करतात. तर कवी कर्णपूर म्हणतात शतकोटी म्हणजे 100 कोटी गोपी. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, भारताची लोकसंख्या किती, 120-130 करोड काहीतरी. तर 100 करोड गोपी त्या ठिकाणी आल्या कशा, कुठून आल्या, एवढ्या गोपी तर वृंदावनमध्ये नव्हत्या आहे की नाही. शतकोटी गोपी त्या ठिकाणी प्रवेश करतात. कवी कर्णपूर म्हणतात या वृक्षातून प्रकट झाल्या का, पण ते म्हणतात की वृक्षातून कशा प्रकट होऊ शकतात, मग वृंदावनच्या गोपी आहेत का या, नाही वृंदावनच्या पण आहेत त्याच्यामध्ये, नंतर वृंदावनच्या गोपी पण येतात. पण कवी कर्णपूर म्हणतात या शतकोटी गोपी साक्षात गोलोक वृंदावन मधून आल्या होत्या भगवंतांना आनंद देण्यासाठी. आणि त्या गोपींमध्ये काही वृंदावनच्या पण गोपी होत्या. तर काही गोपींच्या हातामध्ये सुंदर सुवर्णाची ताटं होती, त्या ताटांमध्ये सुंदर सुगंधी द्रव्य घेऊन आल्या होत्या भगवंतांना, पुष्प चंदन हे ऑफरिंग अर्पण करण्यासाठी. त्यानंतर काही गोपीच्या कडे सुंदर रंग होते होळी खेळण्यासाठी. काही गोपींच्याकडे लाल, पिवळा, हिरवा या वेगवेगळ्या प्रकारचे रंग होते. आणि या सर्व गोपींनी आपापल्या कमरेमध्ये ज्या साडी असते, साडीमध्ये छोटे छोटे गठोळे पोटली बांधून ठेवल्या होत्या. आणि सर्व गोपी त्या ठिकाणी येत होत्या आणि प्रत्येक गोपीच्या हातामध्ये कमल पुष्प होतं श्रीकृष्णांना भेट देण्यासाठी. तर इतक्या शतकोटी गोपी त्या ठिकाणी आल्या होत्या. तर आचार्यगण वर्णन करतात की ह्या ज्या गोपी होत्या, या 4 प्रकारच्या गोपी विशेष करून वृंदावनमध्ये होत्या. पहिला प्रकार म्हणजे श्रुतीचारी गोपी, साक्षात वेद या गोपींच्या रूपामध्ये भगवंतांची जय श्री राधा गोविंद दे भगवान की. तर भगवंतांची सेवा करण्यासाठी श्रुती म्हणजे साक्षात वेद त्या ठिकाणी आले होते. काही ऋषीचारी गोपी होत्या, ज्या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सौंदर्यावर आकर्षित झाले जे ऋषी होते, त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की आमचा जो पुरुष भाव आहे या भावामध्ये आम्ही तुमची जशी गोपी सेवा करतात तसेच शरणागत होऊन सेवा करू शकत नाही, त्यामुळे प्रभू आम्हाला एक स्त्रीचं शरीर द्या ज्याद्वारे तुमची आम्ही अतिशय शरणागत होऊन सेवा करू शकू. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की या जन्मामध्ये फक्त मी एक पत्नी व्रत घेतलेलं आहे, पुढच्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये मी लीला पुरुषोत्तम मधून म्हणून अवतार घेणार आहे, तर असंख्य स्त्रियांना मी स्वीकारू शकतो, त्या ठिकाणी काही मर्यादा नाही, तेव्हा तुमचा मी स्वीकार करेन. तिसरा नित्य सिद्ध गोपी होत्या, ज्या गोलोक वृंदावनमधून आल्या होत्या, नित्य रूपाने त्या भगवंतांसोबत असतात. चौथा साधना सिद्ध गोपींचा ग्रुप होता. तर या सर्व गोपी एकत्र येऊन श्यामसुंदरची सेवा करण्यासाठी आले होते. आणि जेव्हा या गोपी आल्या, इतकं सुंदर वर्णन आहे, बऱ्याचशा वेळेअभावी बऱ्याचशा गोष्टी सोडून स्किप करून पुढे पुढे जाणार आहे. तर ह्या गोपी एकमेकींमध्ये अशा चर्चा करत होत्या की कृष्णाचं सौंदर्य पाहून, कृष्णाचं रूप कसं आहे, कृष्णाचे कोणकोणते गुण आहेत, राधाराणीचे कोणते गुण आहेत, या गुणांची चर्चा करत एकमेकींमध्ये चर्चा करत ते येत होते. आणि मनातल्या मनात ते विचार करत होते की मी राधाकृष्णाचा झुला झुलवणार, तर मी कोणत्या भावनेने भगवंतांना प्रार्थना अर्पण करणार. या प्रकारच्या प्रत्येकाचा मनोभाव हा वेगवेगळा होता. सर्व गोपी त्या ठिकाणी विराजमान होतात, येतात. गोपींना गोपींचा भक्तिभाव पाहून सर्व देवतांना आश्चर्य वाटतं. तर कवी कर्णपूर म्हणतात की हा सर्व रात्रीचा प्रसंग आहे. सुंदर आकाशामध्ये चंद्र आहे, सुंदर वातावरण निर्मिती झालेली आहे, भगवंताचा झुला बांधलेला आहे त्या ठिकाणी झाडाला. आणि कवी कर्णपूर म्हणतात की ह्या ज्या आलेल्या गोपी आहेत, या गोपी म्हणजे जशा रासलीलेमध्ये गोपी आल्या होत्या, सर्व ग्रह कर्तव्य सोडून आपल्या गुरुजनांची, पतीची, सासू सासऱ्यांची अवज्ञा करून ज्या गोपी आल्या होत्या रासलीलेमध्ये, तशा या अवज्ञा करून गोपी आलेल्या नव्हत्या. रासलीलेमध्ये श्रीकृष्णांनी बासरी वाजवली, त्यानंतर सर्व गोपी आल्या. परंतु झुलन उत्सवामध्ये सुरुवातीला सर्व गोपी आल्या, नंतर राधाकृष्ण आले. तर या गोपींना झुलन उत्सवाचा इतका उत्कंठा होती, इतकी उत्कंठा होती, यांना फक्त एका पोपटाद्वारे मेसेज भेटला आणि त्याद्वारे त्या सर्व गोपी त्या लीलेमध्ये संलग्न झाल्या. त्यानंतर काही वेळानंतर या सर्व गोपी त्या ठिकाणी भजन कीर्तन गाऊ लागल्या, भगवंतांची वाट पाहत होते सर्वजण. आणि त्याच वेळेस काही वेळानंतर श्रीमती राधाराणी आणि श्यामसुंदर कृष्ण हे दोघेही त्या भक्तांच्या समुदायामध्ये प्रवेश करतात. तर कृष्ण श्रीकृष्णांच्या डाव्या हातामध्ये बासरी होती आणि तो डावा हात राधाराणीच्या खांद्यावर भगवंतांनी ठेवला होता आणि उजव्या हातामध्ये श्रीकृष्णांच्या उजव्या हातामध्ये कमळ पुष्प होत आणि कमळ पुष्प भगवंत असं गोलाकार फिरवत राधाराणी सोबत अतिशय उन्मत्त आणि हळुवारपणे भगवंत चालत त्या सभेमध्ये त्या भक्तांच्या समुदायामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश करत असताना सर्व भक्तांना अतिशय आनंद होतो श्रीकृष्णांचं रूप पाहून. मोर विचार करतात की श्रीकृष्ण एक मोर भगवंतांना पाहून नाचायला लागतो, त्यानंतर दुसरा मोर भगवंत त्या मोराला विचारतो की काय कारण आहे भगवंत तुमचं नाचण्याचं. तेव्हा एक मोर म्हणतो की आता श्यामसुंदर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर राधाराणी पण आहे, म्हणून मोर विचार करत होते की मेघ श्यामवर्णीय जे भगवंतांचं रूप आहे ते पाहून त्या मोराला आनंद होतो. दुसऱ्या मोराला विद्युत लतेप्रमाणे चकाकणारी राधाराणीची अंगकांती पाहून आनंद होतो. आणि दोघेही त्या भगवंतांचं रूपाचं आस्वादन करत जय जयकार करत होते सर्व भक्त आणि सर्व देवी देवता आकाशातून पुष्पवृष्टी करत होते त्या भगवंतांच्या प्रवेशावेळी. आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर जेव्हा त्या वेदीजवळ आले कांचन वेदीजवळ तेव्हा सर ते हरिचंदन नावाचे जे वृक्ष होते ते हरिचंदनच्या वृक्षाच्या फुलांच्या मकरंदातून जसं आपण सेंट मारतो आपल्याला शरीराला सुगंधित करण्यासाठी तसं नॅचरली परफ्युम सुग सेंट त्या फुलांच्या मधून फवारे सोडत होते आणि ते भगवंतांच्या अंगावर पडत होते आणि भगवंतांना आणि राधाराणीला अतिशय आनंद वाटत होता. आणि मग त्या ठिकाणी भगवंतांचा जय जयकार होतो, भगवंतांचं गुणगान होतं आणि मग भगवंत स्वतः त्या वेदीवर बसतात, त्या झुल्यावर बसतात आणि झुल्यावर बसल्यानंतर श्रीमती राधाराणी देखील श्रीकृष्णांच्या बाजूला बसते आणि भगवंतांचा हात राधाराणीच्या खांद्यावर आणि एक हात रस्सी पकडलेली असते, दोरी पकडलेली असते भगवंतांनी, तसंच राधाराणीने पण पकडलेलं असतं. आणि हे सर्व दोघेही विराजमान झाल्यानंतर स्वयं तुलसी महाराणी आणि त्या वनदेवी ज्या असतात त्या सर्व वनदेवी आणि तुलसी महाराणी या सर्वजणी राधाकृष्णांची पूजा करतात. आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर भगवंतांना धूप दीप अर्घ्य चंदन या सर्व गोष्टी पुष्प वारा घातला जातो. अशा प्रकारे भगवंतांची पूजा अर्चा झाल्यानंतर तुलसी महाराणी भगवंतांच्या झुल्याला सुरुवात करते आणि जशी सुरुवात करते सर्व गोपींचा अतिशय जल्लोष होतो त्या ठिकाणी. श्री उत्साहाने भगवंतांच्या नामाचा जयघोष केला जातो, भगवंतांच्या गुणांचा जयघोष केला जातो आणि हळुवारपणे भगवंतांचा झुला त्या ठिकाणी झुलवला जातो आणि भगवंतांचं गुणगान करणारे गीत गायले जातात आणि एकामागून एक गोपी असं भगवंतांचा झुला हलवत झुला देत असतात. आणि हा झुला झुलवताना काही गोपी इतक्या उन्मत्त होतात की भगवंतांच्या अंगावर रंग उधळायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे रंग भगवंतांच्या अंगावर उधळतात आणि त्याचबरोबर इतका मोठ्याने तो झुला हलायला लागतो, फिरायला लागतो इकडे मागे पुढे मागे पुढे. आणि विशेष रूपाने तो जो झुला होता त्या झुलाची निर्मिती तुलसी महाराणीने किंवा त्या गोपींनी अशा प्रकारची केली होती की तो झुला चारही दिशांना फिरू शकत होता. जसं आपण या ठिकाणी भगवंताचा झुला बनवतो आपल्या क्षमतेनुसार बनवतो तर हा झुला फक्त मागे पुढे असाच होतो. तर ती जी झुलन यात्रा उत्सव झाला, लीला झाली, त्या झुलन यात्रा उत्सवामध्ये तो झुला चारही दिशांनी फिरायचा, म्हणजे भगवंत ज्या दिशेला पाहायचे त्या दिशेला तो झुला असा मागे पुढे व्हायचा. तर एक अद्भुत हे दृश्य होतं सर्व आणि जे पाहणारे होते त्यांच्यासाठी नयन सुख उत्सव होता. आणि म्हणून भगवंताच्या लीलांचं भगवंतांचं दर्शन करणे हे नयनांचा उत्सव असतो, भगवंतांची कथा ऐकणे हा देखील कर्णांचा उत्सव असतो आणि भगवंतांची कथा करणे आणि भगवंताचा प्रसाद खाणे जो सर्वांना अतिशय आवडतो हा देखील एक जिभेचा उत्सव आहे. तर हे सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावणे म्हणजे भक्ती मार्ग आहे. तर या सर्व गोपी भगवंतांच्या अंगावर रंग उधळत होते आणि काही गोपी चा जो रंग आहे उधळताना श्यामसुंदरच्या अंगावर पडत नव्हता, मध्येच रस्त्यावर पडायचा, मध्येच गॅप जो झुला जेव्हा मागे जायचा तेव्हा त्यांच्या भगवंताच्या अंगावर रंग पडायचा नाही. तेव्हा मग काही गोपींनी सुगंधित द्रव्य निर्माण केलं आणि त्या द्रव्यामध्ये रंग मिश्रित असं द्रव्य केलं आणि पिचकाऱ्या भरल्या, जसं आपण होळी खेळतो त्याप्रमाणे पिचकाऱ्या भरल्या गोपींनी आणि कृष्णाच्या आणि राधाराणीच्या अंगावर ते सर्व पिचकारी सोडत होते. हे वर्णन कवी कर्णपूर करतात. फार सुंदर दृश्याचं ते वर्णन करतात. आणि असं सुंदर कित्येक वेळ हा उत्सव चालत असतो आणि हा उत्सव फार सुंदररित्या त्या ठिकाणी संपन्न होतो. सर्व गोपींना फार आनंद होतो, त्याचबरोबर श्यामसुंदरला देखील आनंद होतो. तर यामध्ये भगवंत अनुग्रहाय भक्तानां, भक्तांच्या इच्छेला अनुरूप सर्व लीला करत असतात. भगवंत हे आत्माराम आहेत, त्यांना कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही वस्तूची अभिलाषा नाहीये, किंवा ती वस्तू भेटलीच पाहिजे तरच त्यांची संतुष्टी होईल असा प्रकार नाही. तर श्यामसुंदर कृष्ण हे ऑलरेडी त्यांचा स्वभावच संतुष्टी आत्माराम आहेत. त्या तर त्या गोपींची ज्या ज्या प्रकारची इच्छा होते त्या प्रकारच्या लीला करण्यासाठी भगवंत त्यांच्याबरोबर या प्रकारचे आदान प्रदान करत असतात. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की श्यामसुंदर जे रूप आहे, विशेष करून किशोर वयातलं रूप, हे आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतील पूजनीय भगवंतांचं रूप आहे. म्हणून आपल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये जे राधाकृष्णाचं रूप आहे हे युगल किशोर रूप असतं. म्हणजे भगवंतांचं जे वय आहे एक किशोर वय आहे, त्याचबरोबर ती श्रीमती राधाराणीचं पण किशोरी म्हणून वय आहे. तर या वयामध्ये जी भगवंतांची जी आदान प्रदान आहे, विशेष करून माधुर्य भावामध्ये श्रीमती राधाराणीच्या भक्तिभावामध्ये जे आदान प्रदान आहे, ते आदान प्रदानाची परंपरा आपल्या परंपरेमध्ये आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात की सर्वोत्कृष्ट उपास्य जे भगवंतांचं रूप आहे ते म्हणजे किशोर वयातलं रूप आहे, आणि हे रूप सर्व भक्तांनी आस्वादन केलं पाहिजे. तर ही लीला वृंदावनमध्ये संपन्न झाली. तर भगवंतांची एक विशेष कृपा आहे आपल्या सर्व बद्ध जीवांसाठी की भगवंत स्वयं कृष्ण या जगामध्ये येतात, या भौम वृंदावनमध्ये, आणि आपल्या लीला प्रकट करत असतात. म्हणून भगवंतांच्या लीला तीन ठिकाणी प्रकट होत असतात. एक म्हणजे साक्षात भगवंतांचं जे गोलोक वृंदावन धाम आहे त्या ठिकाणी नित्य रूपाने भगवंतांच्या लीला चालत असतात, आणि दुसऱ्या लीला या भौतिक जगामध्ये भौम वृंदावन या ठिकाणी त्या लीला चालत असतात, त्या पण नित्य रूपाने असतात. आणि तिसऱ्या ठिकाणी लीला प्रकट होत असतात त्या म्हणजे भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात, तोमार हृदय सदा गोविंद विश्राम, अशा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये भगवंत नित्य रूपाने लीला करत असतात, लीला स्फुरित करत असतात. तर तीन ठिकाणी अशा प्रकारच्या भगवंतांच्या लीला होत असतात. तर त्यापैकी ही झुलन्यात्रेचा उत्सव झालेला आहे, आणि ही शुद्ध भक्तीची शुद्ध उत्सवाची परंपरा आहे. म्हणून आपण पाहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सर्वांनी जन्म घेतला असेल तरी सुद्धा अनेक अनेक उत्सव आपण आजपर्यंत साजरा केले. दिवाळी साजरा केली, दसरा साजरा केला, जत्रा केल्या, यात्रा केल्या, काय काय नाही केलं, पण आपलं हृदय शुद्ध नाही झालं किंवा भगवंतांप्रती प्रेम विकसित नाही झालं. परंतु शिल प्रभुपादांसारख्या शुद्ध वैष्णवांच्या कृपेने, आचार्यांच्या कृपेने आपल्याला शुद्ध भक्तीचा भाव धारण करून जे उत्सव साजरे केले जातात ते उत्सव प्रभुपादांच्या कृपेने आपल्या समोर प्रकट झालेले, जे 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी प्रकट केले होते लीलेच्या माध्यमातून. आणि हे जेव्हा उत्सवामध्ये आपण सहभागी होतो, हे उत्सवामध्ये आपण सेवा करतो, भगवंतांना समर्पण करतो, तेव्हा आपल्या हृदयाचं आत्मरंजन होत असतं. आणि जेव्हा असे वारंवार उत्सव, वारंवार सेवा, वारंवार नामजप करत 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 आपली चेतना इतकी शुद्ध होईल एक दिवस की आपण नित्य रूपाने त्या भौम वृंदावनमध्ये प्रवेश करू. सनातन गोस्वामी सांगतात की साधना सिद्ध भक्त म्हणजे काय, की साधना करत करत शुद्ध होऊन या भौम वृंदावनमध्ये दुसरा जन्म होतो, आणि त्या ठिकाणी सर्व गोलोकचे भक्त देखील असतात, त्यांच्या सोबत राहून जसे ते गोलोकचे भक्त श्रीकृष्णांच्या भाव जाणून आदान प्रदान करतात तशी सवय आपल्याला देखील त्या ठिकाणी राहून लागते. आणि त्या ठिकाणी भगवंतांच्या लीला अंतर्धान झाल्यानंतर त्या भक्तांच्या सोबत तो भक्त गोलोक वृंदावनमध्ये प्रवेश करत असतो. तर असा हा भक्ताचा आध्यात्मिक प्रवास आहे. तर ही लीला त्या ठिकाणी संपन्न झाली. त्यानंतर भगवंताची एक 10-15 मिनिटं आहेत, मी अजून एक छोटीशी लीला सांगतो. एकदा वृंदावनमध्ये राधाकृष्ण यांच्या नित्यलीला चालू असतात. परंतु एक दिवस राधाराणी आणि त्यांच्या ज्या सखी होत्या, तिचे छोट्याशा मुली 14-15-12-13 वर्षाच्या सर्व मुली होत्या, आणि या वनामध्ये संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी लपाछपीचा खेळ खेळत होते. आणि हा लपाछपीचा खेळ खेळताना एका मुलीच्या काना डोळ्यावर पट्टी बांधायची आणि कान पण बंद करायची, कारण आवाजाच्या दिशेने पकडता येत होतं दुसऱ्यांना. म्हणून डोळे बंद करून ती दुसऱ्या मुलीला शोधायची, दुसऱ्या गोपीला शोधायची, आणि जेव्हा ती दुसरी गोपी पकडली जायची तेव्हा ती दुसऱ्यांना शोधायची, असा ते खेळ खेळत होते. आणि एक दिवस कृष्णाने पाहिलं की राधाराणी आणि सर्व गोपी या ठिकाणी खेळ खेळतात. तर कृष्ण पण जास्ती वय नव्हतं श्रीकृष्णांचं, 12-13 वर्षाचे श्रीकृष्ण होते, आणि त्या लीलेमध्ये त्या खेळामध्ये कृष्ण पण प्रवेश करतात आणि ते विचार करतात की ज्या ठिकाणी राधाराणी लपते लपून बसते त्या कुंजामध्ये जाऊन कृष्ण बसतात आणि अंधार होतं त्यावेळेस आणि राधाराणी जेव्हा प्रवेश करते त्या कुंजामध्ये जाते आणि लपून बसते तेव्हा राधाराणी जेव्हा सुरुवातीला प्रवेश करतात तेव्हा पूर्ण अंधार असतो पण त्या अंधारामध्ये 5 मिनिटं झाल्यानंतर त्या अंधारातलं पण सर्व दिसायला लागतं आपल्याला, है ना, सर्वांनी अनुभव केला असेल. तर राधाराणी थोड्या वेळानंतर राधाराणीला दोन डोळे चमकणारे डोळे दिसतात तर आणि त्या चमकणारे जे डोळे आहेत आणि श्रीकृष्णांचे गाल पण खूप तेजस्वी आहेत. त्या श्रीकृष्णांच्या कानामध्ये जो कुंडल होता त्या कुंडलाची प्रतिछाया प्रतिबिंब त्या गालावर उमटून दिसत होत. तर हे भगवंतांचं रूप आहे. तर जेव्हा राधाराणी हे सर्व पाहिलं तेव्हा राधाराणी म्हणले कोण आहे इथं, घाबरली राधाराणी. आणि मग कृष्ण म्हणाले की मी नंदबाबाचा पुत्र आहे कृष्ण. तेव्हा राधाराणीला फार आनंद झाला की राधाराणी म्हणते की माझं किती परम सौभाग्य आहे, मला श्यामसुंदरची सेवा करायला भेटेल, कृष्णाबरोबर गप्पा गोष्टी करायला भेटतील. तेव्हा पण त्यावेळेस काय घडतं, जेव्हा कृष्ण राधाराणीचं सौंदर्य पाहतात तेव्हा कृष्ण बेशुद्ध होऊन जातात. तर राधाराणी इतकी सुंदर आहे आणि बेशुद्ध जेव्हा होतात कृष्ण तेव्हा सर्व ज्या गोपी खेळणाऱ्या मुली असतात त्या मुली मुलींचा तो जो खेळ असतो तो संपून जातो आणि तेव्हा त्या सर्व गोपींना आवाज देतात आता सर्वांनी बाहेर या. तेव्हा राधाराणी विचार करते की आता या सर्व मुली मला बोलवत आहेत आणि मी जर या ठिकाणी कृष्णाबरोबर थांबली तर माझं एक काय माझ्या चरित्राबद्दल विचार करतील. तेव्हा कृष्ण त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि राधाराणी पण मग मोठं धैर्य ठेवून त्या ठिकाणी निघून जाते आणि त्या गोपींच्या मध्ये त्या मुलींच्या मध्ये जाते आणि म्हणते की आज मी खूप नाराज आहे, खूप दुःखी आहे, आज आपल्याला काही खेळ खेळायचं नाही, आपण आपापल्या घरी जाऊ. आणि तेव्हा घरी गेल्यानंतर राधाराणी ललिता सखीला बोलवते आणि ललिता सखीला बोलवून राधाराणी सांगते की तू यशोदा मैयाकडे जा आणि यशोदा मैयाला विचार की कृष्णाची तब्येत कशी, बरे आहेत ना ते. तेव्हा ललिता सखी यशोदा मैयाकडे जाते आणि यशोदा मैयाला विचारते की कृष्णाला काही झालंय का, बरे आहेत ना ते, तब्येत चांगली आहे त्यांची. तेव्हा यशोदा मैया म्हणते त्याला काय नाही झालं, झोपलेला आहे कृष्ण. तर तेव्हा राधाराणीला हा निरोप भेटल्यानंतर राधाराणीला फार बरं वाटतं आणि या लीलेचा स्मरणार्थ म्हणून नंदगावच्या भक्तांनी ललिता कुंड बनवलेलं आहे. वृंदावनमध्ये आजही ललिता कुंड आहे, आपण जर ब्रज यात्रा केली असेल तर त्याच्यामध्ये ललिता कुंड आहे. आणि एक दिवस ललिता कुंडाच्या शेजारी झुलन यात्रेचा उत्सव केला सर्व गोपींनी. तर याची लीला भक्ती पुरुषोत्तम महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. तर ही लीला कशी झाली होती, एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांकडे जातात आणि म्हणतात की हे प्रभू, सुंदर नारद मुनी वीणा वाजवतात, भगवंतांच्या सुरुवातीला गुणगान करतात आणि मग आपला प्रस्ताव मांडतात. भगवंतांना म्हणतात की हे श्यामसुंदर, माझी एक इच्छा आहे आणि ती इच्छा अशी की मला तुम्ही काहीतरी वरदान द्यावं, माझी काही दुसरी भौतिक इच्छा नाही पण एक मला वरदान तुम्ही द्या. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की ठीक आहे, तुमची जी इच्छा असेल ते मी पूर्ण करेल. पण नारद मुनी फार चतुर असतात, नारद मुनी म्हणतात की आत्ता माझी इच्छा नाही वरदान घ्यायची पण तुम्ही मला वचन द्या की तुम्हाला मी जेव्हा वेळ प्रसंगी जेव्हा गरज पडेल तेव्हा वरदान देईल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, मी तुम्हाला नक्की वरदान देईल जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा. त्यानंतर मग नारद मुनी निघून जातात. नंतर काही दिवसानंतर कृष्ण श्रीमती राधाराणीला भेटतात आणि राधाराणीला सांगतात की हे बघ राधाराणी, राधिका, हे जे नारद मुनी सारखे कधी माझ्या महालामध्ये येतात, कधी तुमच्या बरसाण्याच्या महालामध्ये येतात आणि त्यामुळे हे नारद मुनी इकडची गोष्ट तिकडे, इकडच्या बातची तिकडे असं करून आपल्या दोघांच्या मध्ये भांडणं लावू शकतात, त्यामुळे या नारद मुनींपासून थोडस लांब राहा असं राधाराणीला कृष्ण सांगतात. तेव्हा राधाराणी फार भोळ्या आणि साध्या स्वभावाच्या वृंदावनच्या गोपी आहेत आणि अतिशय सेवेमध्ये पण फार चतुर आहेत सर्व गोपी आणि साधू संतांच्या प्रती फार त्यांना आदर आहे. तर अशा सर्व राधाराणी विचार करते की तसं नाहीये, नारद मुनी हे तुमचे फार शुद्ध भक्त आहेत, खूप शुद्ध संत आहेत ते आणि त्यांच्यावर असा आक्षेप करणं चांगलं नाही. तेव्हा कृष्ण म्हणतात की बघ, माझं काम होतं तुला सांगायचं, भविष्यामध्ये तुला फार पश्चाताप होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून थोडं 4 फूट अंतर ठेवून व्यवहार करायचा. तर मग बरेच दिवस गेल्यानंतर ललिता कुंडाच्या शेजारी या झुलन यात्रेचं आयोजन केलं जातं. सर्व सखी सर्व गोपी त्या ठिकाणी झुलन यात्रेचं सजावट करत असतात आणि त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी भ्रमण करत करत तिथे येतात आणि सर्व गोपींना विचारतात की तुम्ही काय करताय, कसली तयारी करताय त्या ठिकाणी. तेव्हा त्या ठिकाणची ललिता सखी म्हणते की या ठिकाणी आज राधा आणि कृष्णांची झुलन लीला होणार आहे. तेव्हा नारद मुनींना फार आनंद होतो आणि नारद मुनी तिथून येतात आणि श्रीकृष्णांकडे जातात आणि श्रीकृष्णांना म्हणतात की श्यामसुंदर, तुम्ही मला एक दिवस वचन दिलं होतं की जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला मी वरदान देईल. तेव्हा नारद मुनी म्हणतात की आज मला गरज आहे वरदानाची, तर आज तुम्ही मला वरदान द्या. तेव्हा श्यामसुंदर म्हणतात की ठीक आहे, मागा तुम्हाला जी काही इच्छा असेल मी पूर्ण करेल. तर नारद मुनी म्हणतात की हे प्रभू, तुम्ही नेहमी श्रीमती राधारणी सोबत झुलन यात्रा करतात, तर माझी अशी इच्छा आहे की आज जी तुमची झुलन उत्सव होणार आहे, तर त्या झुलन उत्सवमध्ये तुम्ही ललिता सखी सोबत बसावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा श्रीकृष्ण विचार करतात की आता ललिता सखी सोबत बसायचं म्हणजे किती मोठं धाडस करावं लागेल. तरी पण श्रीकृष्ण एका शुद्ध भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तथास्तू वरदान देतात. आणि श्रीकृष्ण त्या ललिता कुंडाच्या शेजारी येतात, त्या ठिकाणी सर्व तयारी झालेली असते आणि श्रीकृष्ण त्या झुल्यावर बसतात आणि राधाराणीला उशीर होतो येण्यासाठी. आणि जेव्हा श्रीकृष्ण झुल्यावर बसतात तेव्हा श्रीकृष्ण एका शुद्ध भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ललिता सखीला म्हणतात की हे सखी, हे ललिता, आज तू माझ्यासोबत कांचनवेदीवर बस आणि आपण दोघे जण झुल्यामध्ये झुलन करू. तर ललिता सखी म्हणते नाही नाही, हे कसं काय शक्य, मी कसं तुमच्यासोबत बसू शकते, तर मी तर तुमची सेविका आहे, राधा आणि कृष्ण यांच्या दिव्य लीला श्रवण करणे, त्यांच्या सेवेमध्ये नित्य युक्त राहणे हा माझा स्वभाव आहे आणि मी नाही तुमच्यासोबत बसू शकत. तर हा दासांचा भाव असतो. सखी किंवा मंजरी प्रत्यक्ष फार कमी प्रमाणामध्ये भगवंताची सेवा करतात, विशेष करून ललिताजी सखी आहे रोज श्यामसुंदरला खाण्यासाठी पान देत असते आणि ते पान खाऊन श्यामसुंदर मदमत्त होतात. त्यांना फार सुंदर सुस्ती आणि आरामदायक त्यांना परिस्थिती वातावरण निर्माण होतं. तर ही ललिता सखीला भगवंत विनवणी करतात, विनंती करतात आणि तिचा प्रेमाने हात धरतात ललिता सखीचा आणि आपल्या शेजारी बसवतात. आणि सर्व गोपींना त्या ठिकाणी गोपी ज्या जमल्या होत्या सखींना अतिशय आनंद होतो, कारण जे नित्यनियमाने जो उत्सव ज्या लीला होत असतात त्यापेक्षा ही लीला फार वेगळी होती, कारण ललिता सखी कृष्णाबरोबर बसली होती आणि त्या उरलेल्या गोपी होत्या त्या अतिशय उत्साहाने भगवंतांना झुला झुलवत होत्या आणि मोठमोठ्याने गीतं गात होत्या, भगवंतांच्या अंगावर रंग उधळत होते. अतिशय सुंदर उत्सव चालू असताना त्या ठिकाणाहून नारद मुनी हळूच गायब होतात आणि सरळ बरसाण्याला जातात. आणि बरसाण्याला पण प्रत्यक्ष राधाराणीच्या महालामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राधाराणी आरशासमोर उभी राहून आपल्या शरीराचा शृंगार करत असते. शृंगार करत असताना नारद मुनी म्हणतात की राधाराणी तू काय करतेस, तेव्हा राधाराणी म्हणते की आज ललिता कुंडाच्या शेजारी झुलन यात्रेचा उत्सव होणार आहे, त्या ठिकाणी मी चालले. तर नारद मुनी म्हणतात की उत्सव झाला. राधाराणी म्हणते की कसं काय उत्सव झाला, माझ्या विना कसं काय उत्सव होऊ शकतो. तर राधाराणीला नारद मुनी म्हणतात की हे पहा, तू राधाराणी खूप भोळी असतो, तुला या गोष्टी कळत नाही, कृष्ण किती कपटी तुला माहिती नाही. तर राधाराणी म्हणते कसं काय, असं कसं काय झालं. तेव्हा राधाराणीला नारद मुनी म्हणतात की आज श्रीकृष्णांनी तुझ्या जागेवर त्या झुल्यावर ललिता सखीला बसवलेलं आहे. आणि नारद राधाराणी म्हणते हे शक्यच नाही, असं होऊ शकत नाही, कारण श्यामसुंदरचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझ्या नित्य ते माझं स्मरण करत असतात. तेव्हा राधाराणीला खोटं वाटतं पण नारद मुनी म्हणतात की बघ, मी संत आहे, मी शिव भगवंताचा भक्त आहे, मी कधी खोटं बोलत नाही, मी रोज नामजप करत असतो, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा राधाराणी म्हणते की ठीक आहे पण मला प्रत्यक्ष बघायचंय. तेव्हा नारद मुनी राधाराणीला घेऊन त्या ललिता कुंडाच्या तिथे घेऊन जातात आणि लांबून दर्शन दाखवतात की बघ, तुला खोटं वाटत होतं ना, श्यामसुंदर आणि ललिता हे दोघेही झुल्यावर बसलेले आहेत आणि अतिशय आनंदाने झुल्यामध्ये ते आनंद घेत आहेत. तेव्हा राधाराणी प्रत्यक्ष जेव्हा दृश्य पाहते तेव्हा राधाराणीला फार शोक येतो मनामध्ये, थोडस दुःख होतं आणि मान लीला म्हणून राधाराणी रुसून एका कुंजामध्ये जाऊन रडत असते. आणि जेव्हा राधाराणी आत्ता येईल केव्हा येईल असं श्रीकृष्ण वाट पाहत असतात, पण राधाराणी बराच वेळ झाल्यानंतर पण येत नाही. तेव्हा श्रीकृष्णांना समजतं की नारद मुनी या ठिकाणी नाही येत, याचा अर्थ नारद मुनीने काहीतरी गडबड केलेली. तर तेव्हा श्रीकृष्ण सर्व लीला संपादन करून राधाराणीच्या त्या कुंजामध्ये प्रवेश करतात आणि राधाराणीला राधाराणीचं ते दुःख झालेलं असतं, सांत्वना करतात राधाराणीची. राधाराणीला म्हणतात की बघ, माझा हा भाव नव्हता पण नारद मुनींची अशी इच्छा होती, त्यांनी माझ्याकडून ऑलरेडी काही दिवसांपूर्वी वचन घेतलं होतं आणि त्या वचनपूर्तीसाठी मी सर्व लीला केल्या, माझा काही ललिता सखीसोबत झुला करण्याची इच्छा नव्हती. तर राधाराणीला असा बराच वेळ झाल्यानंतर विनंती केल्यानंतर मग राधाराणी खुश होते आणि मग राधाराणी आणि कृष्ण यांचं अजून मिलन होतं. आणि ह्या सर्व लीला नेहमी वृंदावनमध्ये होत असतात आणि हे लीला सांगण्याचा उद्देश हा आहे, हा काही पोरखेळ नाही, हा काही एकदम छोट्या छोट्या मुलांच्या किंवा एक साधारण व्यक्तीसारखा या गोष्टी नाही, तर या अतिशय उच्च प्रेमाचा स्तर आहे. याच्यामध्ये निस्वार्थ भावनेने सेवा करणारे भक्त आहेत, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी भगवंत ह्या सर्व लीला करत असतात. आणि ह्या लीला आपलं जीवनाचा जो उद्देश आहे, नित्य रूपाने या लीलांचं स्मरण श्रवण कीर्तन करणं, हे आपल्यासाठी फार अनिवार्य गोष्ट आहे. जितकं आपण या लीलांचं स्मरण चिंतन करू, तितकं आपण आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करत 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 आपण भगवंतांना खूप लवकरात लवकर प्राप्त करू शकतो. म्हणून या लीला श्रवण कीर्तनाद्वारे आपल्या हृदयामध्ये आनंद उत्पन्न होतो, आणि या आनंदाच्या शक्तीद्वारे आपण ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करू शकतो. म्हणून भक्तीर उत्पदते पुंसा, भक्ती जेव्हा उत्पन्न होते शोक मोह भयापह, भगवंतांची भक्ती उत्पन्न झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये शोक मोह भय हे आपोआप निघून जातं, ज्ञान प्राप्त होतं आणि वैराग्य देखील येतं. तर हे भक्तीचे अतिशय सुंदर उत्कट लीला आहेत. तर या लीला श्रवण केल्यानंतर आपल्याला निश्चित भगवंतांच्या प्रती आकर्षण निर्माण होतं. तर हे सर्व श्रेय आपले जे प्रभुपाद आहेत या प्रभुपादांना जातं, कारण यांनी अहोरात्र कष्ट घेऊन हे आपल्यासाठी सर्व सुख सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत, की जेणेकरून तुम्ही श्रवण आणि कीर्तन करावं, ज्या माध्यमाने तुम्ही लवकरात लवकर भगवंतांचं धाम प्राप्त करू शकता. तर या सर्व लीला भगवंतांच्या दिव्य धामामध्ये नित्य रूपाने होत असतात. तर या सर्व लीलांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला तर्कबुद्धी सोडून एक श्रद्धा आणि भक्तिभावनेने जेव्हा लीला आपण श्रवण करतो, तेव्हा आपलं पण लवकर प्रेम भगवंतांवर विकसित होत असतं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्री राधा गोविंद देव भगवान की जय. झुलन यात्रा महामहोत्सव की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निधाय गौर प्रेमानंदे हरे बोल. ओके हरे कृष्णा. ओके हरे कृष्णा. सर्व भक्तांना एक सूचना आहे, येत्या 3 तारखेला वार सोमवार या दिवशी श्री बलराम जयंती महामहोत्सवाचं महोत्सव आहे. तर या महोत्सवाची वेळ आहे 10:00 भगवान श्री कृष्ण बलराम यांचा अभिषेक होईल. त्याचबरोबर त्यानंतर 11:00 श्रीमान राधाप्रसाद प्रभू यांचं प्रवचन होईल. त्यानंतर 12:30 भगवंतांची महाआरती होईल. त्यानंतर सर्व भक्तांसाठी हा कार्यक्रम ऑनलाईन असेल, आपल्या इस्कॉन श्री गोविंदधाम या चॅनलवर सर्व जण पाहू शकतात. आणि त्यानंतर सर्व भक्तांसाठी 12:00 उपवास असेल, सर्व भक्तांनी उपवास करायचा आहे 12:00. त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसाद असेल, तो आपापल्या घरी घेऊ शकता महाप्रसाद ऑनलाईन. महाप्रसादाचं ऑनलाईन दर्शन. ओके हरी बोल. जय श्री राधा गोविंद देव की जय.